आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगाला युद्ध नव्हे बुद्ध हवा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिधम्म दिवस समारंभात प्रतिपादन. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना करावी लागणार गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी. रेल्वे आरक्षणाची 120 दिवसांची मर्यादा आता 60 दिवस होणार आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 46 धावात गारद. आता सविस्तर बातम्या. भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेमुळेच आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करून देतो असं त्यांनी नमूद केलं. जगाला युद्ध नव्हे बुद्ध हवा आहे असं मोदी यावेळी म्हणाले.
आज एक बार फिर विश्व कई अस्थिरताओं और आशंकाओं से घिरा है. ऐसे में बुद्ध न केवल प्रासंगिक है बल्कि अपरिहार्य भी बन चुके हैं. भारत ने विश्व को युद्ध नहीं बुद्ध दिए हैं और आज मैं बड़े विश्वास से कहता हूं पूरे विश्व को युद्ध में नहीं बुद्ध में ही समाधान मिलेंगे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढवणारे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी करावी लागणार आहे. भारत निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहित नमुने देखील निर्गमित केले आहेत. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक आयोगानं विहित केलेल्या शपथपत्रातील नमुन्यात प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची परिपूर्ण माहिती देणं उमेदवार एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असेल तर अशा उमेदवारांनी त्यांच्याविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती संबंधित पक्षास अवगत करणं तसंच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणं देखील बंधनकारक आहे. उमेदवाराविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नो युअर कॅन्डिडेट या लिंकवर उपलब्ध राहील. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासोबतच या दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागानं टोल फ्री तसंच व्हॉट्सअप क्रमांकासह ईमेल पत्ता जारी केला आहे. निवडणुकांदरम्यान पैशांचा वापर होत असल्यास त्यावर माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभाग तयार असून दरम्यानच्या कालावधीत काळ्या पैशांच्या व्यवहारावर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीत वापरला जाणारा काळा पैसा रोख रकमेचे वाटप रोख रकमेची हालचाल आदी संशयास्पद गोष्टी नजरेस पडल्यास नागरिकांनी थेट आयकर विभागाशी संपर्क साधावा. संबंधित माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख ही गुप्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी माहिती देण्यासाठी 1800-233-0355 किंवा 1800-233-0356 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. एखाद्या घटनेची छायाचित्र व्हिडिओ इत्यादी माहिती 9403-309980 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावीत. त्याचप्रमाणे nagpur.addldit.inv@incometax.gov.in किंवा nashik.addldit.inv@incometax.gov.in या मेल आयडीवर मेलही करता येईल. नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वसंतराव चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे इथं पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या 600 पदाधिकाऱ्यांनी नुकताच सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागांच्या युट्यूब चॅनल्सवरून हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. रेल्वे आरक्षणाची 120 दिवसांची मर्यादा आता 60 दिवस होणार आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी 60 दिवस आधी तिकीट आरक्षित करता येईल. येत्या 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे बोर्डानं कळवलं आहे. सध्या तिकीट आरक्षित केलेल्या नागरिकांना या निर्णयाचा काहीही फटका बसणार नाही, पण नव्यानं आरक्षण करणाऱ्यांना 1 नोव्हेंबरपासून केवळ 60 दिवसपर्यंतचीच तिकीटं आरक्षित करता येतील. परदेशी प्रवाशांसाठी ही मर्यादा पूर्वीप्रमाणेच 365 दिवस असेल. कसोटी क्रमवारीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या 46 धावात तंबूत परतला. भारताची ही देशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. बंगळुरुमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. विराट कोहलीसह भारताचे एकूण 5 खेळाडू शून्यावर बाद झाले. रिषभ पंतनं 20 आणि यशस्वी जयस्वालनं 13 धावा केल्या. मॅट हेनरीनं 15 धावात 5 गडी बाद केले. विल्यम ओरुक यानं 12 धावात 4 भारतीय खेळाडूंना तंबूत परत पाठवलं. भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकूण 3 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पावसामुळे काल पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. आज दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या 3 बाद 180 धावा झाल्या आहेत. जागतिक कसोटी क्रमवारीत भारत सध्या सर्वोच्च स्थानावर असून न्यूझीलंड 6व्या स्थानी आहे. यापूर्वी बांगलादेशसोबत खेळलेली मालिका भारतानं 2-0 अशी जिंकली होती, तर न्यूझीलंडनं श्रीलंकेविरोधातील मालिका 0-2 अशी गमावली आहे. फेब्रुवारी मार्च 2025 होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वीच्या लेखी परीक्षेची सविस्तर वेळापत्रकं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत, असं स्पष्टीकरण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलं आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत समाज माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती चुकीची असून ती ग्राह्य धरण्यात येऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. यंदा जून महिन्यात एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं घेतलेल्या यूजीसी नेट 2024 परीक्षेचा निकाल उद्या 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. धरमपेठ शिक्षण संस्थाद्वारा संचालित नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरद्वारा रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी अखंड घुंगरू नाद 2024 हा शास्त्रीय नृत्यांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून देशभरातील 200 शास्त्रीय नृत्य कलाकार सलग 12 तास नृत्य सादर करणार आहेत. नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर धरमपेठ इथं सकाळी 7:30 वाजता नटराज पूजनानं या कार्यक्रमाला सुरुवात होईल. अखंड घुंगरू नादाचे यंदाचे 3रं वर्ष असून यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्रासह केरळ, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातून आलेले कथकली, भरतनाट्यम, कथक, ओडिसी, मणिपुरी, मोहिनीअट्टम, कुचीपुडी आदी प्रकारातील नृत्य कलाकार या उपक्रमात सहभागी होत आहेत. रामायण महाकाव्याचे रचनाकार महाकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात तसंच महावितरण कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगाला युद्ध नव्हे बुद्ध हवा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिधम्म दिवस समारंभात प्रतिपादन. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना करावी लागणार गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी. रेल्वे आरक्षणाची 120 दिवसांची मर्यादा आता 60 दिवस होणार आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 46 धावात गारद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.